लोकहितवादींची शतपत्रे पत्र क्रमांक 81 प्राचीन ग्रंथांचे अर्थ लिहिल्याची तारीख 11 नोव्हेंबर 1849 पुण्यातील तारीख 22 ऑक्टोबरचे ज्ञान प्रकाश पत्रात यथार्थवादी यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी इकडील पत्रांचे उत्तर देण्याचा अनुक्रम चालविला आहे. त्यात ज्या ज्या गोष्टी उत्तर लिहिण्यासारख्या आहेत त्या खाली कलमवार लिहितो. एक, प्रथम यथार्थवादी आपले पत्राचे प्रस्तावनेत लिहितात की ब्राह्मण जातीचे सर्व लोक मूर्ख नाहीत, किती एक सूज्ञ आहेत. या मतास आम्ही कबूल आहोत व आम्ही कधी असे लिहिले नाही की सर्व मूर्ख आहेत. परंतु कोठे सर्व असा शब्द योजला असेल तरी त्याचा अर्थ हाच की बहुत करून 100 किंवा 1000 एक दोन क्वचित शहाणे असले तथापि इतरांस बोध करू नये असे होत नाही. ज्यास बोध करावयाचा असतो त्याने बहुत जण मूर्ख पाहिले म्हणजे त्यास सर्व असे म्हणावे लागते. हा एक भाषणाचा अलंकार आहे. तथापि एक सूज्ञ असला म्हणजे बहुत लोकांचे दुर्गुण असतील, ते एक सूज्ञ त्यामध्ये आहे म्हणून झाकावे असा अर्थ यथार्थवादीचा नसेल असे वाटते. दोन, यथार्थवादी एक वाक्याचा आम्ही संग्रह केला म्हणून त्याविषयी तक्रार करतात. परंतु आम्ही पंडितांसारखे चुकवा चुकव करणारे नव्हे हे त्यांनी समजावे. एक वाक्याचे दोन अर्थ तर काय, परंतु जितके पंडित असतील तितके विलक्षणपणे अर्थाचे अनर्थ करून दाखवतील व त्यात सद्विचार लक्षात न ठेवता मनास येईल तशी पदे झाडून सरासरी मिळवून देतील. परंतु ही रीती योग्य नाही, कारण जो वाक्य लिहितो त्याचा हेतू असा नसतो, एकाच अर्थाविषयी तो बोध करीतो. पंडितांचे विलक्षण अर्थ उपयोगी नाहीत आणि ते आम्ही मानित नाही, कारण की आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा सरळ अर्थ असेल तोच दाखवावा. जेव्हा आम्हास पंडितांशी व्याकरण काव्य अलंकार यासंबंधी बोलावयाचे असेल तेव्हा त्याचे अर्थ अमुक होतात याविषयी वाद करू. तूर्त आमचा हा प्रसंग नाही. जसे एकाने एकास मूर्ख असे दुरुत्तर केले आणि तो पुरुष फौजदाराकडे फिर्याद घेऊन गेला तर फौजदाराने मूर्ख या शब्दाचा कपटी अर्थ किंवा पदे फिरवून किती अर्थ निघतात ते पाहणे योग्य नाही. ज्या अर्थाने तो शब्द लोकात प्रसिद्ध आहे आणि ज्या अर्थाने तो शब्द उच्चारला तोच अर्थ मनात आणून शिक्षा करावी. यास्तव लोकहितवादी याने संस्कृत वाक्याचा सरळ व प्रसिद्ध आहे तोच अर्थ केला. ब्राह्मण लोकांमध्ये क्वचित सूज्ञ आहेत असे आम्ही समजतो व यथार्थवादीत त्यातीलच एक सूज्ञ आहेत असे आम्ही समजतो. परंतु रीतीचा वाद सोडून त्यांनी पंडिताच्या कोट्या घेऊन वाकडे रस्त्यात शिरू नये. तिसरे कलमात ते लिहितात की ब्राह्मण जन्मात मात्र मोक्ष आहे व ब्राह्मण या शब्दाचा अर्थ फिरवून लिहितात त्यासही सदरहू कलम लागू आहे. यथार्थवादीने हे पहावे की सांप्रत गुण कर्म स्वभाव येणे करून युक्त असे ब्राह्मण किती आहेत, आणि जर भूतांमध्ये हे नाही तर त्यांस पूर्वापार जे महत्व दिले आहे ते भोगण्यास ते योग्य आहेत की काय. चार, यथार्थवादी यांचे म्हणणे की पुराणातील बाष्क कथा कल्पभेदाने समजाव्या व विषयपर वचने ज्ञानपर आहेत, परंतु हे ओढून ताणून जबरदस्तीने सरळ अर्थ सोडून उलटा अर्थ करणे प्रशस्त नाही. एखादी असंभाव्य कथा कल्पांतरीची म्हणून मानली तर त्याच अध्यायात विधिनिषेध येतात तेही कल्पांतरीचे असे मानले पाहिजे. आणि याप्रमाणे सर्व उडविले म्हणजे या कल्पातील कोणते विधी याचा मुळीच ठिकाण नाहीसा होईल. त्याप्रमाणे भागवतातील विषयपर कथा असता ज्ञानपर लावल्या तर कथेचा ओघ फिरेल आणि संजोग बिघडेल. यास्तव या कोट्या व्यर्थ आहेत. जे उघड अर्थ दिसतात ते खरे असे सर्व प्रामाणिक व सूज्ञ कबूल करतील. पाच, पुराणात पुष्कळ म्हणी चांगल्या आहेत हे आम्ही जाणतो, परंतु सर्व निर्बाध आहेत असे प्रतिपादन करणे यथार्थवादीस योग्य नाही असे वाटते. यास्तव त्यांनी विचार करून याविषयीचा जबाब वास्तविकपणे द्यावा. समाप्त.